प्रक्रिया अब पूरे देश में शुरू हो गई है। ऐसे में अपने घरों से बाहर तभी निकले जब बहुत आवश्यक हो। फेस कवर या मास्क पहनते समय ध्यान।
हेलो, पटेल सर बोलता है ना? सर विशाल बोलत आहे ट्रायडंट प्रोजेक्ट वरून. त्या दिवशी भेटलो होतो आपण त्या संदर्भात. झालं सर काय डिस्कशन तुमचं मग? ओके, कधीपर्यंत सर होईल फायनल काय सांगू शकता? ओके ठीक आहे.